नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. नदीजोड प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ करण्याची ग्वाही. छत्रपती संभाजीनगर इथं घाटी रुग्णालयाच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचं वित्तमंत्री अजित पवार यांचं आश्वासन. केंद्र सरकारतर्फे आजपासून देशव्यापी जलसंधारण यात्रेचं आयोजन. आणि विघनवाडी ते बीड रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी. बीडवासियांची रेल्वेची इच्छा सुफळ. आता सविस्तर बातम्या. मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचं भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. पश्चिम वाहिनी नद्यांचं सुमारे 53 टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणाऱ्या नदीजोड प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
महाराष्ट्रातले जे 4 नदीजोड प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे, या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला आणि त्याचे आपण सर्वेक्षणाचे टेंडर्स देखील काढले. मला हा विश्वास आहे की आता येत्या वर्षभरामध्ये हे नदीजोड प्रकल्पाचं काम आपण सुरू करू आणि हे 53 टीएमसी पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल. आपण हा निर्धार केलाय की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही. मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल.
मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेचं काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण होईल आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा 16,000 मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना मोफत मिळणारी ही वीज राज्य सरकारला 3 रुपये प्रति युनिट दरानं मिळणार असून याचा लाभ घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांना दिला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मागच्या काळामध्ये दरवर्षी 9% आपण भाववाढ केली पण आताच आमच्या विद्युत विभागाने पुढच्या 5 वर्षाचे आपले विजेचे दर काय असतील याची पिटिशन दाखल केली आणि मला सांगताना आनंद वाटतो पुढचे 5 वर्ष दरवर्षी आम्ही विजेचे भाव कमी करत जाणार आहे, घरगुती विजेचे भाव आणि औद्योगिक विजेचे भाव देखील.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही देत जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवत बीडची वैभवशाली ओळख जगासमोर आणण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील तसंच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, राज्यसभा सदस्य रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सतीश चव्हाण, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विक्रम काळे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार नमिता मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुढील 5 वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात 8 लाख घरे उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाणे इथं कोकण विभागातील म्हाडाच्या सदनिकांनी सोडत आज शिंदे यांच्या हस्ते काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही घरे उभारताना त्यांचा दर्जा उत्तम ठेवा असं सांगतानाच त्याची गुणवत्ता आम्ही प्रत्यक्ष पाहणीत तपासणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात घाटीच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. पवार यांनी आज जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत जिल्ह्याचा 2025-26 या वर्षाचा आराखडा हा 1200 कोटी रुपयांचा तयार करण्यात आला असून प्राप्त निधीचा विनियोग गुणवत्तापूर्ण कामांसाठी करावा असे निर्देश पवार यांनी दिले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग कल्याणमंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. जिल्ह्यात येऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक पाहता येत्या 5 वर्षात शहराची लोकसंख्या वाढणार असून त्यादृष्टीनं निर्माण करण्याच्या पायाभूत सुविधा आणि अन्य आवश्यकतांसाठी वाढीव नियोजन करण्यात आलं असल्याचं तसंच जिल्ह्यातली 50% लोकसंख्या शहरी भागात राहत असल्याचं सांगत पालकमंत्री शिरसाट यांनी नागरी सुविधा विकासासाठी वाढीव निधी मिळावा अशी मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळाव्याला भेट देऊन त्रिवेणी संगम घाटावर पवित्र स्नान केलं. त्रिवेणी संगमावर पोहोचण्यासाठी पंतप्रधानांनी यमुना नदीतून बोटीनं प्रवास केला. त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पंतप्रधानांनी गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पूजा केली. त्रिवेणी संगमावरचं स्नान ही दैवी अनुभूती असून कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या कोट्यवधी भाविकांप्रमाणे आपलं मनही त्यावेळी भक्तिमय झालं होतं अशा भावना पंतप्रधानांनी समाज माध्यमावर व्यक्त केल्या. केंद्र सरकारतर्फे आजपासून देशव्यापी जलसंधारण यात्रा काढण्यात येत आहे. जल लाये धनधान्य अशी या यात्रेची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही यात्रा येत्या 60 ते 90 दिवसात 26 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 6673 ग्रामपंचायतींना देशभरातल्या 805 प्रकल्पांची माहिती देईल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2 चा भाग असलेल्या या यात्रेचा उद्देश जलसंधारण आणि मातीच्या नापीक होण्याबद्दल जनजागृती करणं हा आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. बीड जिल्ह्यातल्या विघनवाडी ते बीड या रेल्वेमार्गाची जलदगती चाचणी आज झाली. अहिल्यानगर ते बीड या 261 किलोमीटर अंतराच्या रेल्वेसाठी बीडवासियांचा गेल्या 3 दशकांपासून संघर्ष सुरू असून अमळनेरपर्यंतचा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर काही काळ हे काम थांबलं होतं. मात्र आता बीड जिल्ह्याची या रेल्वेसेवेची प्रतीक्षा पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेचे मराठवाडा विभागाचे निकाल जाहीर झाले असून नांदेडच्या टायनी एंजल स्कूल या संस्थेच्या प्लॉट नंबर 0 या नाटकानं या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. नांदेडच्या शाकुंतल स्कूल ऑफ एक्सलन्स या संस्थेच्या आभाळ या नाटकाचा द्वितीय, परभणीच्या गोपाला फाउंडेशन या संस्थेच्या झाले मोकळे आभाळ या नाटकाचा तृतीय, तर मंठा इथल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या लपंडाव या नाटकाचा चौथा क्रमांक आला आहे. ही चारही नाटकं अंतिम फेरी साठी पात्र ठरली आहेत. सोलापूर इथल्या प्रतिष्ठित लोकमंगल समूहातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यंदा सोलापूरचे लेखक संग्राम गायकवाड यांना मन समजावन या कादंबरीसाठी, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे या आत्मपर लेखनासाठी आणि मुंबईच्या सुमती जोशी यांना बंगाली कथांच्या मराठी अनुवादासाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 25,000 रुपये स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 9 तारखेला सोलापूर इथं हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांचं आज देहू इथं आकस्मिक निधन झालं. ते 30 वर्षांचे होते. श्री क्षेत्र देहू गाव इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यविधी होत आहेत. परभणी जिल्ह्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीला 20 ते 25 दिवसांची मुदतवाढ द्यावी या मागणीचं निवेदन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. ही मुदतवाढ न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिला आहे. सर्व माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता, वीर पिता आणि अवलंबित यांनी सैनिक कल्याण विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करावी असं आवाहन या विभागानं केलं आहे. तसंच याआधी दाखल केलेले अर्ज आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रती छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आणून द्याव्यात असंही कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. बीड इथं येत्या 8 तारखेला अखिल भारतीय उर्दू कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ झाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून बीड शहरातल्या अमन लॉन्स या ठिकाणी संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळात हे संमेलन होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. नदीजोड प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ करण्याची ग्वाही. छत्रपती संभाजीनगर इथं घाटी रुग्णालयाच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचं वित्तमंत्री अजित पवार यांचं आश्वासन. केंद्र सरकारतर्फे आजपासून देशव्यापी जलसंधारण यात्रेचं आयोजन. आणि विघनवाडी ते बीड रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वी, बीडवासियांची रेल्वेची इच्छा सुफळ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10